यहोशुआ अध्याय 9। मग यार्दिन नदीच्या पश्चिमी डोंगराळ प्रदेशात तळवटीत आणि लबानोना समोरील महासमुद्राच्या किनाऱ्यावर राहणारे हित्ती, अमोरी, कनानी, परिज्जी, हिव्वी आणि यबुसी यांचे जे सर्व राजे होते त्यांनी एका आदेशाखाली एकत्र जमून यहोशवा व इस्रायल यांच्या विरुद्ध लढाई पुकारली। यहोशवाने यरिहो आणि आय या नगरांचे काय केले हे जेव्हा गिबोनाच्या रहिवाशांनी ऐकले तेव्हा त्यांनी फसवेगिरीची योजना केली। त्यांनी राजदूतांप्रमाणे वर्तणूक केली आणि आपल्या गाढवावर जुनी गोंडताटे व झिजलेले फाटलेले शिवलेले द्राक्षरसाचे बुधले घेतले। त्यांनी आपल्या पायात झिजलेले व ठिगळाचे जोडे आणि अंगात जुने पुराने कपडे घातले। त्यांच्या खाण्याच्या सर्व भाकरी वाळलेल्या आणि बुरसटलेल्या होत्या। ते गिलगाल येथील छावणीत यहोशवाकडे येऊन त्यास व इस्रायल लोकास म्हणाले, आम्ही दूर देशाहून आलो आहोत, म्हणून आता आमच्या बरोबर करार करा। इस्रायल लोकांनी त्या हिव्वी लोकास म्हटले, आम्ही तुमच्या बरोबर करार कसा करणार? कदाचित न जाणो तुम्ही आमच्या जवळ राहणारे असाल। ते यहोशवाला म्हणाले, आम्ही तुझे दास आहो। यहोशवाने त्यांना विचारले, तुम्ही कोण व कोठून आला? त्यांनी त्यास म्हटले, तुझा देव परमेश्वर याचे नाव ऐकून आम्ही तुझे दास फार दूर देशाहून आलो आहोत, कारण त्याने मिस्रात जी प्रत्येक गोष्ट केली त्याची कीर्ती आम्ही ऐकली आहे आणि यार्देनीच्या पलीकडील अमोरी लोकांचे दोन राजे हेशबोनाचा राजा सिहोन आणि अष्टारोतातला बाशानाचा राजा ओग यांना जे काय केले तेही आम्ही ऐकले आहे। तेव्हा आमचे वडील आणि आमच्या देशातील सर्व रहिवासी आम्हाला म्हणाले, प्रवासासाठी आपल्या बरोबर शिदोरी घ्या व त्यांना भेटायला जा आणि त्यांना म्हणा, आम्ही तुमचे दास आहोत, तेव्हा आता आमच्याशी करार करा। या पहा आमच्या भाकरी, आम्ही घरून तुमच्याकडे येण्यास निघालो त्या दिवशी प्रवासात शिदोरी म्हणून घेतल्या तेव्हा त्या गरम होत्या, पण आता त्या वाळवून बुरसटल्या आहेत। हे द्राक्षरसाचे बुधले आम्ही भरून घेतले तेव्हा नवे होते, पण आता ते फाटून तुटून गेले आहेत। हे आमचे कपडे आणि जोडे फार लांबच्या प्रवासाने जीर्ण झाले आहेत। तेव्हा लोकांनी त्यांचे काही अन्न स्वीकारले, पण त्यांनी मार्गदर्शनासाठी परमेश्वर देवाचा सल्ला घेतला नाही। मग यहोशवाने त्यांच्याशी समेट केला आणि त्यांना जीवन बहाल करून सुरक्षित ठेवण्याचे अभिवचन दिले। लोकांच्या नेत्यांनीही त्यांच्याशी शपथ घेतली। इस्रायल लोकांनी त्यांच्याशी करार केल्यानंतर 3 दिवसांनी त्यांना समजले की हे आपले शेजारी असून आपल्यामध्ये राहणारे आहेत। नंतर इस्रायल लोक कूच करीत 3 दिवशी त्यांच्या नगरास जाऊन पोहोचले। त्यांच्या नगरांची नावे गिबोन, कफिरा, बैरोत व किर्यात यारीम, पण इस्रायल लोकांनी त्यांना मारून टाकले नाही, कारण त्यांच्या नेत्यांनी इस्रायलाचा देव परमेश्वर याची शपथ घेतली होती। तेव्हा सर्व इस्रायल लोकांनी त्यांच्या नेत्यांविरुद्ध कुरकूर केली, परंतु सर्व नेत्यांनी सगळ्या लोकांस सांगितले, आम्ही त्यांच्या समोर इस्रायलाचा देव परमेश्वर याची शपथ घेतली आहे, म्हणून आता आम्हाला त्यांना हात लावता येत नाही, त्यांच्याशी आम्ही असेच वागणार, त्यांना आम्ही जिवंत राखणार, तसे न केल्यास त्यांच्याशी शपथ वाहिल्यामुळे आम्ही क्रोधास पात्र ठरू. नेत्यांनी लोकास सांगितले की त्यांना जिवंत राहू द्या. नेत्यांनी त्यांना सांगितल्याप्रमाणे गिबोनी लोक सर्व इस्रायली लोकांचे लाकूड तोडे व पाणके झाले. यहोशवाने त्यांना बोलावून म्हटले, तुम्ही आमच्यामध्ये राहत असून आम्ही फार दूरचे आहोत असे सांगून आम्हाला का फसवले? म्हणून आता तुम्ही या कारणासाठी शापित आहात आणि तुमच्यातले काही नेहमी दास होऊन राहतील. तुम्ही माझ्या देवाच्या घरासाठी लाकूड तोडणारे व पाणी काढणारे असे होऊन राहाल. त्यांनी यहोशवाला उत्तर दिले, हा सर्व देश तुम्हाला द्यावा आणि तुमच्या समोर देशातील सर्व रहिवाशांचा नाश करावा असे तुझा देव परमेश्वर याने आपला सेवक मोशे याला आज्ञापिले होते. ते तुझ्या दासांना पक्के कळले होते. तुमच्यामुळे आम्हाला आमच्या जीवाची फार भीती वाटली, म्हणून आम्ही हे काम केले. आता पहा, आम्ही तुझ्या हातात आहोत. तुला बरे व योग्य दिसेल तसे आमचे कर. त्यामुळे यहोशवाने त्यांचे तसे केले, त्यांना इस्रायल लोकांच्या हातातून सोडवले. इस्रायल लोकांनी त्यांना जीवे मारले नाही. यहोशवाने त्या दिवशी मंडळीसाठी आणि परमेश्वर निवडणार होता त्या स्थानी त्याच्या वेदीसाठी गिबोन्यांना लाकूड तोडणारे व पाणी काढणारे म्हणून नेमले. तसे ते आजपर्यंत आहेत.